चाललो जरा मागे वंडो कावलो पाहते की नाही ती कन्फर्म करायला थांबलो चाललो जरा मागे वळंडो कावलो पाहते की नाही ती कन्फर्म करायला थांबलो बघतो तर तिचे पाणावले डोळे किती तिच्याकडे धावलो आणि सॉरी म्हणालो मी किती माफ कर ना तू इन्साफ कर ना तू माझ्या साऱ्या मिस्टेक्स आता हिशोब ना कर तू आपल्या क्यूट रिलेशन वर जरा लोकांना दे नजळो नको आता भांडण करतो वंदन पॅचअप कर ना तू मेसेज आला होता वेगवेगळ्या थॉट्स मध्ये माझी पतंग खात होती गोता गेलो घराजवळ तुझ्या दाराजवळ पण त्याला चुकलो मोठा काही कळे ना फोनही तुझा नॉट रिचेबल होता बस तुझ्या काळजी पोटी गमी रागावलो सांगून नाही गेली म्हणून मी वैतागलो माफ कर ना तू इन्साफ कर ना तू माझ्या साऱ्या मिस्टेक्स आता हिशोब ना कर तू आपल्या क्यूट रिलेशन वर जरा लोकांना दे नजळू